ہون ابراہیم بڑھا ہو گیا تو خداوند سن اس کو ہر گلاں وچ برکت پا چھوڑی تے ابراہیم سن اپنے گھر دے کردار کو بلایا جڑا اس دی ہر شے دے اختیار رکھتا سا تے آخیا اپنے ہاتھ ذرا مڑی سوئیاں تے رکھ جے میں تڑے کولو اس خداوند دی جڑا زمین تے آسماناں دا خدا اے قسم کہندا جے تو کنہانیاں دیاں تیاں بچو جنہاں وچ میں رہندا کسا کو بھی مڑے پترا واسطے نہ بیاسی بلکہ تو مڑے ملک وچ مڑے نتے داراں کول جل کے مڑے پترا ایزاک واسطے کڑی بیاہ کے کہنا پھر نوکرا سن آخیا شاید او زنانی اس ملخا وچوں مڑے نال آوے یا نہ جے نہ آوے تو میں توڑے پترا کو اس ملخا وچ پھر کہن جلاں جتھوں تو آئے تاں ابراہیم سن اس کو آخیا خبردار تو مڑے پترا کو اتھے کدے بھی نہ کھڑی خداون آسماناں دا خدا جڑا مکو مڑے پیو دے کرو تے مڑے پیدائشی ملخا وچوں کڈ کے اتھے کہنا ہے اس سن مڑے نال گلاں کیتیاں تے قسم کھا کے مکو آخیا جے میں توڑی نسل کو اے ملک دے سا اوہی خدا توڑے اگے اگے فرشتے پیج سی تے تو اتھو مڑے پترا واسطے زنانی کہنا ہی جے کدے او زنانی توڑے نال نہ آوے تے پھر تو مڑی اس قسم کو لو آزاد ہے پر مڑے پترا کو اتھے کدے نہ کھڑی اس نوکرا سن اپنے ہاتھ اپنے مالک ابراہیم دی سوئیاں اتے رکھ کے اس گلاں دی قسم کھا دی تے پھر او نوکر اپنے مالک ابراہیم دے اونٹاں بچو دا اونٹ کن کے ٹر گیا تے اس دے مالک دیاں اچھیاں 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 اس کو لاسیاں پھر او اٹھ کے مسوپتامیہ بچ مہور شہر گچھ رہا تے نماشاں ویلے جس ویلے کڑیاں پانی پرنے واسطے آندیاں اس ویلے شہرہ تھی باہر ایک کھوئے اونٹاں کو بٹھا لیا تے دعا کیتی جے اے خداوند مڑے مالک ابراہیم دے خدا میں تڑی منت کرداں جے تو آج مڑا کم بڑا چھوڑ تے مڑے مالک ابراہیم اتے فضل کر دیکھ میں پانیاں دے کھوئے اتے کھلتے داں تے اس گران لوکاں دیاں تیاں پانی پرنے واسطے آندیاں دیکھ اس طرح ہووے جے جس کڑی کو میں آخاں جے تو ذرا اپنا کھڑا تلہ کر تے میں پانی پی کے نا تے او آخے ہاں پی کے نا تے میں توڑے اونٹا کو بھی پیال چھوڑ سا تے اس طرح ہووے جے انی اوہی ایک کڑی ہووے جڑی تد اپنے بندے ایزاک واسطے چن چھڑیے تے پھر میں اس تے سمجھ سا جے تد مڑے مالک تے فضل کیتا ہے او اے دعا کردا ہی آسا جے ربکا جڑی ابراہیم دے پرا نہور دی زنانی ملکا دے پترا بپتوائل کولو جمی آسی او اپنا کڑا اپنے مونڈے اتے رکھ کے باہر نکلی تے او کڑی مچ ہی سونی آسی تے کواری بھی تے بالکل پاک باز بھی آسی او تلے پانیاں دے جوئے کول گئی تے پھر اپنا کڑا پر کے اتھے مڑی تاں او نوکر تاولیاں تاولیاں اس کو ملنے واسطے دوڑیا تے آخیا اپنے کڑے بچو منہ کو تھوڑا جہا پانی پیال چھوڑ اس آخیا پی کے نو جی تے تاولی نال کھڑے کو اس نے ہتھاں دی طرف تلا کر کے اس کو پانی پیالیا اس کو پانی پیالنے تو بعد اس کو آخنے لگی جے میں توڑے اونٹاں واسطے بھی پانی پھر پھر کے آنساں جتنا وہ پیسن او تاولیاں تاولیاں کھڑے کو حوضہ بچ پرت کے پھر چوہے دی طرف دوڑی تے پانی پھر پھر کے اس نوکر دے سارے اونٹاں کو پیالیا تے وہ آدمی چپ چاپ اساں غور نال دیکھتا رہا تاں جو اس کو پتہ لگے جے خدا سن اس سفر مبارک کیتا کہ نہ جس ویلے اونٹ پیرے تاں اس ویلے اس آدمی سن ادھی مشکال سونے دی ایک نت تے دا مشکال سونے دے دو کڑے اس دیاں باواں واسطے باہر کڑے تے پھر اس سن اس کڑی کو آخیا ہون تو مکو دس جے تو کس دی تھی تے توڑے پیو دے گھر وچ اساں دے رات گزارنے دی جا ہو سی اس نے جواب دیتا جے میں بیتوائل دی تھی ہاں جس دا پے نہورے تے ماں ملکے تے اے بھی آخیا جے اساں کول بہت کھا مچے تے رہنے دی جا بھی ہے پھر وہ آدمی یہ سن کے سجدے وچ پی گیا تے آخنا لگیا خداون مڑے مالک ابراہیم دا خدایا تو مبارک ہے جس سن مڑے مالک اتے اپنا فضل کیتا ہے تے مکو صحیح راہ تے ٹور کے مڑے مالک تے پرہواں دے کار آندا ہے پھر اس کڑی دوڑ کے अपने माऊ दे घरां दे सारयां को सारा हाल सुनाया। रिबका दा एक भरा सा जिस दा नां लाबन सा ते ओह बार चोयो ते उस आदमी कोल दौड़िया ते फिर इस तरह होया जे जिस वेले उस सुन ओह नत्थ डिठी ते ओह कड़े भी डिठे उस दी पहनू दियां बाहों ते लगे लिया से ते अपनी पहनू रिबका दियां गलां भी सुन कीतियां जे उस आदमी सुन मड़े नाल एह जियां गलां कीतियां। फिर उस वेले ओह उस आदमी कोल गया ते डिठा जे ओह चोए कोल ऊठा नाल खलते दा आसा तां उस आखिया ऐ तू जिहड़ा खुदावन दी तरफों आए तू को मुबारक के अंदर चुल बाहर कियां खलते दे मैं तोड़े वास्ते कार तैयार कर छुड़े ते ऊँठा वास्ते भी जा बना छुड़ी। फिर वो आदमी घर आया ते उसने ऊँठा तो बाहर लाड़िया ते उन्हां वास्ते पो ते खा दिता उस आदमियों को ते उन्हां को जिहड़े उस नाल आसे पैर तो अपने वास्ते पानी दिता ते रोटी भी उन्हां दे अगे रखी। पर उस सुना आखिया जे मैं जदों तानू अपने दिला दी गल ना दसां तां तानू रोटी ना खांदा। ते लाबन सुना आखिया अच्छा दस। ते फिर उस सुना आखिया जे मैं इब्राहिम दा नौकर हाँ ते खुदावन सन मड़े मालक को बड़ी बरकत दीती है ते ओ मुझ बड़ा आदमी हो गया खुदावन सन उसको भेड़ां बकरियां ते गाइयां दान ते ऊंट ते खोते ते सोना ते चांदी ते नौकर ते नौकराणियां ते सारा कुछ दिता है। जदों मड़े मालक की जनानी सारा बुढ़ी हो गई आसी उस वेले उसका एक पुत्र जमया ते मड़े मालक सुन अपना सारा कुछ उस पुत्र को दे छुड़िया। मड़े मालक सुन मुको कसम दे के आख्या जे तू किनानियां दी तीहां बिचो जिन्हां दे मुल्ख विच मैं रहिंदा कसा को भी मड़े पुत्रा वास्ते न ब्याई बल्कि तू मड़े प्यू दे घराने विच मड़े नातेदारां दे जुली ते मड़े पुत्रा वास्ते जनानी ब्याह के आनी। फिर मैं अपने मालक को आख्या पता नहीं जो जनानी मड़े नाल आवे कि ना। उस सुन फिर मुको आख्या जे ओ खुदावन जिस नाल मैं टुरदा रहे वो तुड़े नाल फरिश्ते पे सी ते तुड़ा सफ़र मुबारक कर सी तां जे तू मड़े पुत्रा वास्ते मड़े नातेदारां ते मड़े प्यू दी कौमा बिचो जनानी आने ते जिस वेले तू मड़ी कौमा बिच जुलसी उस वेले तू मड़ी कसम कोलो छुट जुलसी जे कदे ओ कोई कुड़ी न देवन फिर भी तू मड़ी कसम कोलो छुट जुलसी। इस वास्ते मैं अज पानियां दे उस चोहे को ला के आखण लग्या ऐ खुदावन मड़े मालक इब्राहिम दा खुदाया अगर तू मड़े सफ़र को जिस उते मैं आया मुबारक करें ते तुड़ी बड़ी मेहरबानी देख मैं पानियां दे इस चोहे कोल खलते दा ए जा होवे जे कोई कुड़ी पानी भरने वास्ते निकले ते मैं उसको आखां जे जरा अपने घड़े विचों मुको पानी प्याल छोड़ ते ओ आखे जे तू भी पी ते मैं तुड़िया ऊँठा को भी पानी प्याल छोड़ सा ओ ही कुड़ी हो सी जिहड़ी खुदावन सुन मड़े मालक ते पुत्रा वास्ते बनाई। मैं दिला विच ए सोचदा ही आसा रिबका अपना खड़ा मोंडे उते रखेदा तले चोए को लाई ते पानी भरिया ते मैं उसको आख्या मुको पानी प्याल ते उस सुन तावल्यों अपना खड़ा मोंडे उतो लाड़िया ते आख्या तू भी पी के ते मैं तोड़िया ऊँठा को भी प्याल छोड़ सा तां फिर मैं भी पीता ते उस सुन मड़िया ऊँठा को भी प्यालिया। फिर मैं उस कोलो पुछा तू किस दीती है ते उस आख्या मैं बैतवाइल दीती हाँ ते ओ नहूर दा पुत्र है जिहड़ा मिलका कोलो जमया। फिर मैं उसके नका विच नाथ ते उस दियां बाहां नाल कड़े लुआ ले ते फिर मैं सजदे विच पै गया ते आख्या ऐ खुदावन मड़े मालक इब्राहिम दे खुदाया तू मुबारक है जे तुद मुको सही राह उते टोरिया है जिथों मैं अपने मालक ते भरा दी पोतरी उसके पुत्रा वास्ते ब्याह के किन जुलसा ते तू कदे मेहरबानी करें ता मड़े मालक नाल अच्छी तरह पेश आवें ता मुको दस जे कदे नहीं फिर भी मुको दस जे मैं खब्बे या सज्जे पासे जुला। फिर लाबन ते बेतवाइल दोहां सुन जवाब दिता जे ये गल खुदावन दी तरफ होइए असी तुको कुछ मंदा चंगा ना आ हकते देख रिबका तुड़े सामने बैठी दी उसको किन के जुल ते खुदावन दे आखने दे मुताबिक उसको अपने मालक ते पुत्रा नाल ब्याह छोड़। जिस वेले इब्राहिम दे नौकरा सुन इन्हां दियां गल्लां सुनिया तां जमीना उते चुक के खुदा दा सजदा कीता ते उस कोलों बाद सोने दे ते चांदी दे जेवर ते कड़े कट के रिबका को दिते ते उसदे भराऊ ते माऊ को भी कीमती चीज़ां दित्तियां। फिर उस सुन उस नाला दे आदमी सुन खादा पीता ते सारी रात उत्थे रहे। फिर फजरी वेले उठ के नौकरा सुन आख्या जे हुण मुको मड़े मालक की तरफ विद्या कर छोड़ो। पर रिबका दे प्राहू ते माऊ सुन आख्या जे दस एक दिहाड़े कुड़ी असा कोल रहने दो फिर इस तो पिछे जुलदी रहे। पर उस सुन उन्होंने को आख्या तुसी मुको न डको किया जे खुदावंद सुन बड़ा सफ़र मुबारक किया मुको इजाजत दो ता जे मैं अपने मालक को जुलां। उन्होंने सुन रिबका को बुलाया ते उस को पूछया जे तू इस आदमी नाल जुलदी। उस सुन आख्या जी हाँ मैं जुलदी हाँ। फिर उन्हें अपनी भैन रिबका ते उसकी दाई ते इब्राहिम दे नौकर ते उसने आदमियों को विदा कर छोड़िया ते उन्हें सुन रिबका को दुआ दी ते आख्या जे असां दी भैणे तू लखां करोड़ां दी माँ बने ते तुड़ी नस्ल अपने दुश्मनां दियां फाटकां दी मालक होवे। फिर रिबका ते उस दियां लोंडियां उठ के ऊँठां उत्ते चढ़ गईयां ते उस आदमी दे पिछे पिछे गईयां ते वह आदमी भी रिबका को नाल किन के टुर गया। ते हिजाक बैर लई रूई थी हो के आंदा आसा किए जे वह जनूब दे मुल्खा जड़ी नैगेव रहिंदा आसा। ते नुमाशां वेले हिजाक सोचने को मैदान विच गया ते जिंजू ही उस अपनियां अखियां उतों उठा लियां ते के देखता है जे ऊंट पे आंदे न। ते उधर रिबका दी नज़र इजहाक उते पै गई ते वो ऊंटा तो लै गई ते उस सुन नौकरा कोलों पुछया जे ये कौन आदमी है जिहड़ा असां को मिलने वास्ते मैदाना विच टुरदा आंदा है। उस नौकरा आख्या ये मड़ा मालक है। ते रिबका उस वेले पुरखा कहदा ते आपा उते पा छोड़िया। फिर नौकरा सुन जिहड़ियां जिहड़ियां गल्लां कीतियां आसियां इजहाक को सारियां दसाल छोड़ियां ते हिजाक रिबका को अपनी माऊ सारा दे तंबू विच गिन गया ते फिर उस हुण रिबका नाल ब्याह कीता ते उस नाल प्यार कीता ते हिजाक को अपनी माऊ दे मरने तो बाद तस्कीन मिली। फिर इब्राहिम सुने एक और जनानी नाल ब्याह कीता जिसका नाम कतूरा आसा जिस कोलो जमरान ते यकसान ते मैदान ते मिदियान ते इस बाग ते सोख जमे ते अगे यकसान कोलो सिबा ते दवान जमे ते दवान दी उलादी बिचो असूरी ते लतूसी ते लूमी कोमा हुई ते हिफा अफर अनूक अबीदा ते अदुहा मिदियान दे पुत्रा से ए सारे बनी कतूरा आसे ते इब्राहिम अपना सारा कुछ इसाक को दे छोड़े ते अपनियां गोलियां दियां पुत्रां को भी मुझ कुछ तोहफे दिते ते अपने जीनों ही उन्हां को अपने पुत्रा हिजाक कोलों दूर मशरक ते मुल्खा बिच भेज छोड़े। ते इब्राहिम 175 साल जींदा रहा ते जिस वेले मरना लग्या उस वेले चंगा बुढ़ा हो गया आसा ते मुझ बड़ी उम्री का बुढ़ा आदमी आसा जिस वेले उसकी रूह अपने बड़ियां दी रूहां नाल जुल मिली। फिर उसने पुत्रां इजाक ते इस्माइल सुन मकफीला दे गारा बिच जिहड़ा ममरे दे सामने ते हिती जोहर दे पुत्रा हेफरून दी डोगी विचे उसको दबिया ते ए ओही डोगी आसी जिहड़ा इब्राहिम सुन हिती दे लोकां कोलों खरीदी आसी ते इसी बिच इब्राहिम ते उसकी जनानी सारा भी दबी दिए। इब्राहिम दे मरने थी पिछे खुदा सुन उसके पुत्र हिजाक को बरकत दिती ते फिर हिजाक बैर ले ही रूई दे नेड़े रहिंदा आसा। ए इब्राहिम दे पुत्र इस्माइल दा शजरा नसब है जिहड़ा सारा दी नौकरानी हाजरा मिस्री कोलों जमया आसा। उस दे पुत्रां दे नां एहन जिहड़े उन्हां दे जमणे दे मुताबक हैं। इस्माइल दा पहला पुत्र नबायाऊ तासा फिर कीदार ते अदबेल ते मबसाम ते मशमाह ते दूमा ते मसा ते हदद ते तीमा ते यतूर ते नफीस ते किदमा ए इस्माइल दे पुत्र हैं ते इन्हां दे नां उते उन्हां दियां बस्तियां ते छावणियां आबाद हैं। इस्माइल दे एही 12 पुत्र अपनियां अपनियां कौमां दे सरदार होए ते इस्माइल जिस वेले मोया उसकी उम्र 147 साल हो गई आसी ते उसकी रूह भी अपने बड़े नाल जुलके मिल गई आसी। उसकी औलाद हवेला थी ਸ਼ੋਰ ਤਾਣੂ ਆਬਾਦ ਹੋ ਗਈ। ਜਿਹੜਾ ਮਿਸਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਉਸ ਰਾਹ 'ਤੇ ਜਿਹੜਾ ਅਸੂਰ ਕੁਚਲਦਾ ਹੈ ਆਬਾਦ ਕੀਤੀ ਹੈ, ਅਤੇ ਉੱਥੇ ਉਹਨਾਂ ਸਾਰਿਆਂ ਭਰਾਵਾਂ ਦੀ ਆਪਾਂ ਵਿੱਚ ਅਣਬਣ ਰਹਿੰਦੀ ਆ ਸੀ। ਇਬਰਾਹੀਮ ਦੇ ਪੁੱਤਰ ਇਜ਼ਾਕ ਦਾ ਸ਼ਜਰਾ ਨਸਰ ਵੀ ਇਬਰਾਹੀਮ ਕੋਲੋਂ ਇਜ਼ਾਕ ਜੰਮਿਆ। ਇਜ਼ਾਕ 40 ਸਾਲਾਂ ਦਾ ਹੋਇਆ, ਫਿਰ ਉਸਨੂੰ ਰਿਬਕਾ ਨਾਲ ਵਿਆਹ ਕੀਤਾ, ਜਿਹੜੀ ਫਿਦਾਨ ਆਰਾਮ ਦੀ ਰਹਿਣ ਵਾਲੀ ਬੈਤੁਆਇਲ ਆਰਾਮੀ ਦੀ ਧੀ ਅਤੇ ਲਾਬਨ ਆਰਾਮੀ ਦੀ ਭੈਣ ਸੀ। ਅਤੇ ਇਜ਼ਾਕ ਸੁਣ ਆਪਣੀ ਜਨਾਨੀ ਵਾਸਤੇ ਖੁਦਾਵੰਦ ਕੋਲੋਂ ਦੁਆ ਮੰਗੀ ਕਿ ਜੋ ਛੰਡਾ ਸੀ, ਅਤੇ ਖੁਦਾਵੰਦ ਸੁਣ ਉਸਦੀ ਦੁਆ ਕਬੂਲ ਕੀਤੀ, ਅਤੇ ਉਸਦੀ ਜਨਾਨੀ ਰਿਬਕਾ ਉਮੀਦਵਾਰ ਹੋ ਗਈ, ਅਤੇ ਉਸਦੇ ਟਿੜਾ ਵਿੱਚ ਦੋ ਨਿੰਡੇ ਆਪਾਂ ਵਿੱਚ ਇੱਕ ਦੂਜੇ ਕੋ ਧਿੱਕੇ ਮਾਰਨੇ ਲੱਗੇ। ਤਾਂ ਉਹ ਸੁਣ ਆਖਿਆ ਜੇ ਮੜੇ ਨਾਲ ਇਹ ਕੀ ਹੁੰਦਾ, ਅਤੇ ਉਹ ਖੁਦਾਵੰਦ ਕੋਲੋਂ ਪੁੱਛਣ ਵਾਸਤੇ ਗਈ। ਖੁਦਾਵੰਦ ਸੁਣ ਉਸਕੋ ਆਖਿਆ ਜੇ ਤੁਹਾਡੇ ਟਿੜਾ ਵਿੱਚ ਦੋ ਕੌਮੇ ਨੇ ਅਤੇ ਦੋ ਕਬੀਲੇ ਤੁਹਾਡੇ ਕੋਲੋਂ ਜੰਮ ਸਨ, ਅਤੇ ਜੰਮਦਿਆਂ ਹੀ ਉਹ ਕਨੀ ਕਨੀ ਹੋ ਜੁਲ ਸਨ, ਅਤੇ ਇੱਕ ਕਬੀਲਾ ਦੂਏ ਕਬੀਲੇ ਕੋਲੋਂ ਡਾਢਾ ਹੋ ਸੀ, ਅਤੇ ਬੜਾ ਜਿਹੜਾ ਹੋ ਸੀ ਨਿੱਕੇ ਦੀ ਖਿਦਮਤ ਕਰ ਸੀ। ਅਤੇ ਜਿਸ ਵੇਲੇ ਉਸਦੇ ਜੰਮਣੇ ਦੇ ਵੇਲੇ ਆ ਗਿਆ, ਅਤੇ ਕੀ ਦੇਖਦੇ ਨੇ ਜੇ ਉਸਦੇ ਟਿੜਾ ਵਿੱਚ ਜੋਟਲੀ ਪੁੱਤਰ ਆ ਸੀ, ਅਤੇ ਜਿਹੜਾ ਪਹਿਲੇ ਜੰਮਿਆ ਉਹ ਰਤਾ ਸਾ, ਅਤੇ ਉੱਤੋਂ ਇਹ ਜਾ ਸਾ ਜੇ ਜਾ ਪਸ਼ਮੀਨਾ, ਅਤੇ ਉਹਨਾਂ ਸੁਣ ਉਸਦਾ ਨਾਂ ਈਸੂ ਜਾਣੀ ਬਾਲਦਾਰ ਰੱਖਿਆ, ਅਤੇ ਉਸਦੇ ਪਿੱਛੇ ਜਿਹੜਾ ਉਸਦਾ ਭਰਾ ਜੰਮਿਆ ਉਸਦੇ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਈਸੂ ਦੀ ਖੁਰੀ ਪਕੜੀ ਦੀ ਆ ਸੀ। ਫਿਰ ਉਹਨਾਂ ਸੁਣ ਉਸਦਾ ਨਾਂ ਯਾਕੂਬ ਜਾਣੀ ਖੁਰੀ ਪਕੜਨ ਵਾਲਾ ਰੱਖਿਆ। ਜਿਸ ਵੇਲੇ ਉਹ ਰਿਬਕਾ ਕੋਲੋਂ ਜੰਮੇ ਉਸ ਵੇਲੇ ਇਜ਼ਾਕ 60 ਸਾਲਾਂ ਦਾ ਆਸਾ, ਅਤੇ ਜਦੋਂ ਦੋਵੇਂ ਜੰਦਕ ਵੱਡੇ ਹੋਏ ਅਤੇ ਈਸੂ ਸ਼ਿਕਾਰ ਕਰਨ ਵਿੱਚ ਮਾਹਿਰ ਹੋ ਗਿਆ ਅਤੇ ਅਕਸਰ ਜੰਗਲਾਂ ਵਿੱਚ ਫਿਰਦਾ ਰਹਿੰਦਾ ਆਸਾ, ਅਤੇ ਯਾਕੂਬ ਸੁਲਾ ਪਸੰਦ ਆਤਮਾ ਵਾਲਾ ਆਦਮੀ ਆਸਾ ਜਿਹੜਾ ਡੇਰਿਆਂ ਵਿੱਚ ਰਹਿੰਦਾ ਆਸਾ, ਪਰ ਇਜ਼ਾਕ ਈਸੂ ਨਾਲ ਮੁੱਚ ਲਾਡ ਕਰਦਾ ਆਸਾ ਕਿਵੇਂ ਜੇ ਉਹ ਉਸਦਾ ਸ਼ਿਕਾਰ ਕੀਤੇ ਦਾ ਗੋਸ਼ਤ ਖਾਂਦਾ ਰਹਿੰਦਾ ਆਸਾ, ਅਤੇ ਰਿਬਕਾ ਯਾਕੂਬ ਨਾਲ ਮੁੱਚ ਲਾਡ ਕਰਦੀ ਆ ਸੀ। ਯਾਕੂਬ ਸੁਣ ਦਾਲ ਪਕਾਈ ਅਤੇ ਈਸੂ ਜੰਗਲ ਵਿੱਚੋਂ ਥੱਕੇ ਦਾ ਅਤੇ ਭੁੱਖਾ ਹੋਏ ਦਾ ਮੁੜ ਆਇਆ, ਅਤੇ ਉਸ ਸੁਣ ਯਾਕੂਬ ਕੋ ਆਖਿਆ ਜੇ ਇਹ ਰਤੀ ਰਤੀ ਮੁਕੋ ਖੁਆਲ ਕਿ ਜਿਵੇਂ ਭੁੱਖਾ ਨਾਲ ਮਰ ਗਿਆ, ਇਸ ਵਾਸਤੇ ਉਸਦਾ ਨਾਂ ਉਧਮ ਜਾਣੀ ਰਤਾ ਵੀ ਹੋ ਗਿਆ। ਯਾਕੂਬ ਆਖਿਆ ਜੇ ਤੂੰ ਅੱਜ ਆਪਣੇ ਪਹਿਲੇ ਜੰਮਣੇ ਦਾ ਹੱਕ ਮੜੇ ਉੱਤੇ ਪੇਚ ਛੋੜ, ਅਤੇ ਈਸੂ ਆਖਿਆ ਦੇਖ ਮੈਂ ਮਰਦਾਂ ਅਤੇ ਮੜਾ ਪਹਿਲੇ ਜੰਮਣੇ ਦਾ ਹੱਕ ਮੜੇ ਕਸਕਾਰੀ ਆ ਸੀ। ਫਿਰ ਯਾਕੂਬ ਸੁਣ ਆਖਿਆ ਜੇ ਹੁਣ ਆ ਜੇ ਤੂੰ ਮੜੇ ਅੱਗੇ ਕਸਮ ਕਰ ਜੇ ਆਪਣੇ ਪਹਿਲੇ ਹੋਣੇ ਦਾ ਹੱਕ ਮੈਂ ਯਾਕੂਬ ਉੱਤੇ ਵੇਚ ਛੋੜਿਆ, ਅਤੇ ਉਸ ਹੁਣ ਕਸਮ ਖਾ ਕੇ ਦੀ। ਅਤੇ ਫਿਰ ਯਾਕੂਬ ਸੁਣ ਈਸੂ ਕੋ ਰੋਟੀ ਅਤੇ ਮਸੂਰ ਦੀ ਦਾਲ ਦਿੱਤੀ, ਅਤੇ ਉਹ ਖਾ ਪੀ ਕੇ ਉੱਠ ਕੇ ਗੱਛ ਰਿਹਾ। ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਈਸੂ ਸੁਣ ਆਪਣੇ ਪਹਿਲੇ ਜੰਮਣੇ ਦੇ ਹੱਕਾਂ ਦੀ ਕਦਰ ਨਾ ਛੋੜੀ। ਫਿਰ ਉਸ ਮੁਲਖਾ ਵਿੱਚ ਜਿੱਥੇ ਉਸਦੀ ਪਹਿਲੇ ਇਬਰਾਹੀਮ ਦੇ ਜ਼ਮਾਨੇ ਵਿੱਚ ਕਾਤ ਹੋਇਆ ਆਸਾ, ਫਿਰ ਉਹ ਜਿਹੀ ਕਾਤ ਪੈ ਗਿਆ, ਅਤੇ ਜ਼ਹਾਕ ਫਲਸਤੀਨੀਆਂ ਦੇ ਬਾਦਸ਼ਾਹ ਅਬੀ ਮਲਕ ਕੋਲ ਜਰਾਰ ਵਿੱਚ ਗਿਆ। ਖੁਦਾਵੰਦ ਇਜ਼ਹਾਕ ਉੱਤੇ ਜ਼ਾਹਿਰ ਹੋਇਆ ਅਤੇ ਆਖਿਆ ਜੇ ਮਿਸਰ ਕੋ ਨਾ ਜੁਲ, ਪਰ ਜਿਹੜਾ ਮੁਲਕ ਮੈਂ ਤੁਹਾਨੂੰ ਦੱਸਾਂ ਉਸ ਵਿੱਚ ਰਹਿ, ਉਸੀ ਮੁਲਕ ਵਿੱਚ ਮੁਕੀਮ ਹੋ ਜੁਲ, ਅਤੇ ਮੈਂ ਤੁਹਾਡੇ ਨਾਲ ਰਹਿ ਸਾਂ ਅਤੇ ਤੁਹਾਨੂੰ ਬਰਕਤ ਦੇ ਸਾਂ, ਮੈਂ ਤੁਹਾਨੂੰ ਤੁਹਾਡੀ ਨਸਲ ਕੋ ਇਹ ਸਾਰੇ ਮੁਲਕ ਦੇ ਸਾਂ, ਅਤੇ ਮੈਂ ਉਸ ਕਸਮ ਕੋ ਜਿਹੜੀ ਮੈਂ ਤੁਹਾਡੇ ਪਿਓ ਇਬਰਾਹੀਮ ਨਾਲ ਕੀਤੀ ਹੈ ਪੂਰੀ ਕਰ ਸਾਂ, ਅਤੇ ਤੁਹਾਡੀ ਔਲਾਦ ਕੋ ਇਤਨਾ ਵਧਾ ਸਾਂ ਜਿਤਨੇ ਅਸਮਾਨਾਂ ਦੇ ਤਾਰੇ ਨੇ, ਅਤੇ ਸਾਰੇ ਮੁਲਕ ਤੁਹਾਡੀ ਨਸਲ ਕੋ ਦੇ ਸਾਂ, ਅਤੇ ਜ਼ਮੀਨ ਦੀਆਂ ਸਾਰੀਆਂ ਕੌਮਾਂ ਤੁਹਾਡੀ ਨਸਲ ਦੇ ਵਸੀਲੇ ਨਾਲ ਬਰਕਤ ਪਾ ਸਕਣ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਜੇ ਇਬਰਾਹੀਮ ਫਿਰ ਮੜੀ ਗੱਲ ਮੰਨੀ ਆ ਸੀ ਅਤੇ ਮੜੀ ਨਸੀਹਤ ਅਤੇ ਮੜੇ ਹੁਕਮ ਅਤੇ ਮੜੇ ਕਾਨੂੰਨ ਅਤੇ ਮੜੇ ਆਈਨ ਉੱਤੇ ਟੁਰਿਆ ਆਸ, ਬਸ ਇਜ਼ਹਾਕ ਜਰਾਰ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਲੱਗਿਆ, ਅਤੇ ਉੱਥੇ ਦਿਆਂ ਰਹਿਣ ਵਾਲਿਆਂ ਲੋਕਾਂ ਉਸਦੀ ਜਨਾਨੀ ਦੀ ਬਾਬਤ ਪੁੱਛਿਆ, ਅਤੇ ਇਜ਼ਹਾਕ ਸੁਣ ਆਖਿਆ ਜੀ ਉਹ ਮੜੀ ਭੈਣ ਏ ਕਿ ਜੇ ਆਪਣੀ ਜਨਾਨੀ ਦਸਤਿਆਂ ਡਰਦਾ ਆਸ। ਇਹ ਸੋਚ ਕੇ ਜੇ ਰਿਬਕਾ ਦੇ ਕੀਤੇ ਉੱਥੇ ਦੇ ਲੋਕ ਮੁਕੋ ਮਾਰ ਨਾ ਛੋੜਨ ਕਿ ਜੋ ਮੁੱਛ ਸੋਹਣੀ ਆ ਸੀ, ਜਿਸ ਵੇਲੇ ਉੱਥੇ ਰਹਿੰਦਿਆਂ ਉਸਦੇ ਮੁੱਛ ਦੈੜੇ ਹੋ ਗਏ, ਤਾਂ ਫਲਸਤੀਨੀਆਂ ਦੇ ਬਾਦਸ਼ਾਹ ਅਬੀ ਮਲਕ ਸੁਣ ਖਿੜਕੀ ਵਿੱਚੋਂ ਚਾਤੀ ਮਾਰ ਕੇ ਉੱਥੇ ਡਿੱਠਾ, ਅਤੇ ਕੀ ਦੇਖਦਾ ਜੇ ਇਜ਼ਹਾਕ ਆਪਣੀ ਜਨਾਨੀ ਰਿਬਕਾ ਨਾਲ ਹਸਤਾ ਖੇਡਦਾ ਸਾ। ਅਤੇ ਫਿਰ ਅਬੀ ਮਲਕ ਸੁਣ ਇਜ਼ਹਾਕ ਕੋ ਬੁਲਾ ਕੇ ਆਖਿਆ ਜੋ ਹਕੀਕਤ ਵਿੱਚ ਤੁਹਾਡੀ ਜਨਾਨੀ, ਫਿਰ ਤੁਦ ਕਿਆਂ ਉਸਕੋ ਆਪਣੀ ਭੈਣ ਦਸਾ ਲਿਆ। ਇਜ਼ਹਾਕ ਸੁਣ ਉਸਕੋ ਆਖਿਆ ਜੇ ਮੁਕੋ ਖਿਆਲ ਆਇਆ ਸਾ ਜੇ ਮੈਂ ਉਸਦੇ ਕੀਤੇ ਕਿਧਰੇ ਮਾਰਿਆ ਹੀ ਨਾ ਜੁਲਾਂ, ते अभी मलिक सुन आख्या तुद असा नाल की कीता है जे कदे इस तरह उन्हां लोकां विचों कोई तुड़ी जनानी नाल सोबत कर छोड़दा ते असा उते इल्जाम लांदा तां अभी मलिक सुन सारे लोगों को हुक्म दिता जे जिहड़ा भी इस आदमी को या उसकी जनानी को हाथ लासी उसको यकीनन मौत की सजा देती जुलसी। फिर हिजाक सुन उस मुल्खा विच डोगी रही ते उस साल उसको 100 गुना फल मिलिया कि अंजे खुदावंत सुन उसको बरकत दीती ते ओ बद गया ते उसका वादा होंदा गया। इत्थे ताणू जे ओ मुच बड़ा आदमी बन गया ते उस कोल पेड़ां बकरियां गाइयां दान ते मुझ सारे नौकर हो गए ते फलस्तीनिया को उस उते मुच रीस आने लगी ते उन्हां सुन ओ सारे खूह जेड़े हिजाक ते पियो इब्राहिम दे नौकरां इब्राहिम वास्ते खुणे आसे बंद कराल छोड़े जणी उन्हां को मट्टी नाल भर छोड़िया। अभी मलिक सुन हिजाक को आख्या तू असा कोलो जुलदा रह कि अंजे तू असा कोलो मुझ ताकतवर हो गए। फिर हिजाक उतो जरार दी वादी भी जुलदा रहा ते उत्थे अपना तंबू ला के रहने लग्या ते हिजाक सुन उत्थे भी पानिया दे खूह जेड़े उसके पियो इब्राहिम दे दैड़ियां विच खुणे गए आसे फिर खुणा ले कि अंजे फलस्तीनिया सुन इब्राहिम दे मरने थी बाद उन्हां को बंद कर छुड़िया आस ते उस सुन ओ ही ना उन्हां दे रखे जेड़े उसके पियो सुन रखे दे आस ते हिजाक दे नौकरां को वादी विच खुणद्या खुणद्या बगदे पानी दा एक चूहा मिल गया ते जरार दे डंगर चराने वाले हिजाक दे डंगर चराने वाले नौकरां नाल झगड़ा कीता ते आखने लगे जी ये पानी असां दा है ते हिजाक सुन उस चूहे दा नाम हसक जणी झगड़ा रखिया कि अंज उन्हां सुन उस नाल झगड़ा कीता अस फिर उन्हां सुन दूआ चूहा खुणिया पर उन्हां सुन इस उत्ते भी झगड़ा कीता ते उस सुन उसका नाम सितना जणी मुखालिफत रखिया। फिर वह उतो दूई जाई गछ रहे ते एक होर चूहा खुणिया ते उस उत्ते उन्हां सुन झगड़ा ना कीता ते उस सुन उसका नाम रहूबूत जणी खुली जा रखिया ते आख्या हुण खुदावंत सुन असां वास्ते जा बना छुड़ी ते हुण असी इस मुल्खा विच फलसां फुलसां। फिर ओ बैर सबक को गछ रहा ते खुदावंद उसी राती उस उते जाहिर होया ते आख्या जे मैं तुड़े पियो इब्राहिम दा खुदा तू न डर कि जे मैं तुड़े नाल हाँ ते मैं तो को बरकत भी देसा ते अपने बंदे इब्राहिम दे कीते तुड़ी नस्ल बदास। फिर इजाक सुन उत्थे एक कुरबानगाह बनाई ते खुदावंद अगे दुआ कीती ते उत्थे अपने तंबू लाया ते उस दे नौकरां एक चूहा भी खुणिया। इतने विच अभी मलिक अपने जाती मशीर अखूजत ते अपने सिपाहियों के सरदार फैकल को नाल किनके जरार थी इजाक को लाया ते इजाक सुन उसको आख्या जे तू मड़े कोल किया आए हालां जे तू मड़े नाल कीना रखदा सी ते मुको अपने कोलों कट छोड़िया सही। उन्हें सुन आख्या जे असा सुन डिठा है जे खुदावंद तुड़े ना ले ते असा आख्या जे असा ते तुड़े बशकार कसम हो जुले फिर असी तुड़े नाल वादा करा जे जिस तरह असा तुको पकड़िया तक नहीं ते तुड़े नाल सवाए नेकी दे होर कुछ भी नहीं कीता ते तुको खैरी नाल पै छोड़िया तू भी असा नाल कोई बदी न कर हुण ते तू खुदावंद दी तरफों मुबारक है। फिर हिजाक सुनना वास्ते मुजमानी तैयार कीती ते उन्हें सुन खादा पीता फिर उस तो बाद फजरी वेले उठ के उन्हें सुन एक ही दुए नाल कसमा कीतियां ते हिजाक सुन उन्हें को विद्या कर छुड़िया ते वह उन्हें कोलो खैरी सलामती नाल गच रहा। उसी दैड़े हिजाक ते नौकर उसको लाए ते उस खूह के मुतलक दसा लिया जिहड़ा उन्हें सुन खुणिया आसा ते उन्हें सुन उसको आख्या जे असा को पानी था गया फिर उस सुन उसका नाँ सभा जणी कसम रखिया इस वास्ते उस शहर को अजा तणु बैर सभा जणी कसम का खूह आख देन। जिस वेले ईसू 40 साल का होया ते उस सुन बैरी हिती दी थी यहूदत ते एलन हिती दी थी बशाश नाल ब्याह कीता ते वह हिजाक ते रिबका वास्ते परेशानी का जरिया बन गईयां।